आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्यास मान्यता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 2 रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारमधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन. राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएचा 148वा दीक्षांत सोहळा आज. पहिल्यांदाच एनडीएमधून महिला कॅडेटची पहिली तुकडी उत्तीर्ण होणार. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचं विजयी पुनरागमन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक सल्लागार समितीनं 2025-26 या चालू विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी वाढवण्यास मान्यता दिली आहे. अर्थविषयक सल्लागार समितीची बैठक काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्ली इथं या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली. या दरवाढीमुळे उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी लाभदायक किमती मिळू शकतील असं वैष्णव यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या किमान आधारभूत किमतींपेक्षा यंदा सर्वाधिक वाढ कराळाच्या दरामध्ये करण्यात आली असून हा दर आता 820 रुपये झाला आहे. नाथणीसाठी 596 रुपये प्रति क्विंटल, कापसासाठी 589 रुपये प्रति क्विंटल आणि तिळासाठी 589 रुपये प्रति क्विंटल दर प्रस्तावित आहे. अन्नधान्य उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक दर यावेळी किमान आधारभूत किंमत निश्चित करताना ठेवण्यात आला असून तो आतापर्यंतचा सर्वाधिक दर असल्याचं सरकारनं नमूद केलं आहे. देशातील 7,71,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी 2025-26 साठी सुधारित व्याज सवलत योजना चालू ठेवण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक 2,07,000 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजाच्या 1.5% अनुदानात काहीही बदल न करता ते तसंच सुरू ठेवण्याचा निर्णय देखील कालच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील रेल्वेच्या 2 बहुमार्गिका अर्थात मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामध्ये दिल्ली चेन्नई रेल्वे मार्गावरच्या वर्धा ते बल्लारशाह रेल्वे मार्गादरम्यानच्या 4थ्या मार्गाचा समावेश आहे. या 2 प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 176 किलोमीटरनं वाढेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या प्रकल्पाचं काम 2029-30 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार या 3 राज्यांच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. सिक्कीममध्ये पंतप्रधान मोदी आज सकाळी गंगटोकमध्ये सिक्कीम ऍट 50 या सिक्कीम राज्याच्या राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सिक्कीमचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते नामची इथं 750 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते आज दुपारी अलिपूरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. तर बिहारमध्ये आज संध्याकाळी पाटणा विमानतळाच्या नव्यानं बांधलेल्या प्रवासी टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मणिपूरमध्ये 10 आमदारांनी काल इम्फाळ इथल्या राजभवनात मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि राज्यात सरकार स्थापनेचं काम जलदगतीनं करण्याचं आवाहन राज्यपालांना केलं. राज्यपालांसोबत या पथकानं राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा केली तसंच या मुद्द्यांवर राज्यपालांना एक निवेदनही सादर केलं. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएचा 148वा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापिका डॉ पूनम टंडन यांच्या हस्ते आज पदवी प्रदान सोहळा होईल. तर उद्या होणाऱ्या दीक्षांत संचलन सोहळ्याला मिझोरमचे राज्यपाल निवृत्त जनरल डॉ विजय कुमार सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. यंदा पहिल्यांदाच एनडीएमधून महिला कॅडेटची पहिली तुकडी उत्तीर्ण होणार असल्यानं हा दीक्षांत सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहता कामा नये असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभामध्ये ते काल बोलत होते. देशाला शाश्वत विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यात लोकसंख्याशास्त्र अमूल्य योगदान देतं. यातल्या आकडेवारीच्या आधारे शाश्वत विकास, आर्थिक प्रगती, सामाजिक एकोपा तसंच देशाच्या सुरक्षिततेच्या हिताची धोरणं आखता येतात याकडे उपराष्ट्रपती राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ असून लोकसंख्येचा अभ्यास करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरण निर्मिती यातला दुवा म्हणून महत्वाचं काम करू शकतात असंही उपराष्ट्रपती म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी बहुपद्धती व्यासपीठ असलेल्या प्रगती बैठकीचं अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भूषवलं. या बैठकीत पंतप्रधानांनी 62,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 3 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. हे प्रकल्प विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रस्ते वाहतूक, वीज आणि जलसंपदा या क्षेत्राशी संबंधित आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांची वेळेवर पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. या बैठकीत पंतप्रधानांनी देशातल्या सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या विकासाशी संबंधित उल्लेखनीय सर्वोत्तम पद्धतींचाही आढावा घेतला. आतापर्यंत झालेल्या प्रगतीच्या बैठकींमध्ये सुमारे 20,64,000 कोटी रुपये खर्चाच्या 373 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या चीनी विद्यार्थ्यांचे व्हिसा आक्रमकपणे रद्द करण्याचं अमेरिकी प्रशासनानं जाहीर केलं आहे. परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी एका निवेदनात सांगितलं की चीनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असलेल्या किंवा महत्वाच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांचा यात समावेश असेल. चीन आणि हाँगकाँगमधून भविष्यात येणाऱ्या व्हिसा अर्जदारांची छाननी वाढवण्यासाठी निकषांमध्येही सुधारणा केली जाईल. दोन महासत्तांमध्ये परस्पर विरोधी व्यापार युद्ध सुरू झाल्यानं अलीकडच्या काही महिन्यात बीजिंग आणि वॉशिंग्टनमधील संबंध बिघडले आहेत. रुबिओ यांनी सोमवारी जगभरातील अमेरिकन दूतावासांना विद्यार्थी व्हिसासाठी मुलाखतीचं वेळापत्रक करणं थांबवण्याचे आदेश दिले. अमेरिकेचा परराष्ट्र विभाग अशा अर्जदारांच्या सोशल मीडियाची तपासणी वाढवण्याची तयारी करत आहे. ट्रम्प प्रशासनानं आधीच अनेक परदेशी विद्यार्थ्यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे, तर इतरांसाठी हजारो व्हिसा रद्द केले आहेत. यापैकी अनेक कृतींवर न्यायालयांनी स्थगिती दिली आहे. विद्यापीठांसाठी कोट्यवधी डॉलर्सचा निधीही गोठवला आहे. अमेरिकेतल्या हॉवर्ड सारख्या काही उच्चभ्रू संस्था अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मते खूप उदारमतवादी आहेत. अनेक अमेरिकन विद्यापीठांना त्यांच्या निधीचा मोठा हिस्सा परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळत असतो. रशियाचे भारतातले राजदूत देनिस अलिपो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं असून 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील गुन्हेगारांची ओळख पटवणं, त्यांचा माग काढून त्यांना शिक्षा करण्यासाठी भारतानं केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं आहे. भारत आणि रशिया दोघेही बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचं समर्थन करतात असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यावर्षी भारताला भेट देण्याची अपेक्षा आहे अशी पुष्टी क्रेमलिननं केली आहे. दोन्ही नेत्यांमधील वार्षिक बैठकांसाठी सुरू केलेल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून ही भेट नियोजित आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची या आधीची भारत भेट 2021 नवी दिल्लीत झालेल्या 21व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेदरम्यान झाली होती. दक्षिण कोरियातल्या गुमी इथं झालेल्या आशियाई एथलेटिक्स अजिंक्य स्पर्धेत भारतानं काल आपलं 4x400 मीटर मिस्टर रिले जितेपद यशस्वीरित्या कायम ठेवलं. चीन आणि श्रीलंकेला मागे टाकत रुपल चौधरी, संतोषकुमार तमिलारसन, विशाल टिके आणि सुभा वेंकटेशन या भारतीय खेळाडूंनी 3:18.12 वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. बॅडमिंटनमध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं काल सिंगापूर खुल्या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी पुनरागमन केलं. त्यांनी 32व्या फेरीत मलेशियाच्या चुंग होन जियान आणि मोहम्मद हैकल यांचा केवळ 40 मिनिटात 21:16, 21:13 असा पराभव केला. 41व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियन जोडीवर सात्विक आणि चिरागचा हा दुसरा विजय होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्यास मान्यता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 2 रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारमधल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन. राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएचा 148वा दीक्षांत सोहळा आज. पहिल्यांदाच एनडीएमधून महिला कॅडेटची पहिली तुकडी उत्तीर्ण होणार. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचं विजयी पुनरागमन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.